निष्कपट भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करता येत नाही. हृदयभूमी शुद्ध झाल्याखेरीज नाम देखील घेता येत नाही. हृदयभूमी शुद्ध होणं हे परमार्थामध्ये सर्वात प्रधानत्वाने करण्याचं साधन आहे. देह शुद्ध करुणी भजनी धजावे अनेकांचे नाठवावे गुण दोष हा प्रथम उपाय करावा आणि मग परमार्थाच्या गोष्टी कराव्यात असं सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस, सद्गुरूंची आपण पूजा करू ती आपल्याला गुरुपौर्णिमा. आणि मला माहित आहे की आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण मनोमन गुरुपौर्णिमा म्हणून गुरुपूजन करता ते माझ्यापर्यंत पोचत. तुम्ही जेव्हा जेव्हा साधना करता, ध्यानाला बसता, भक्तिभावाने हात जोडता तेव्हा तेव्हा तुमच्या अंतःकरणात मी असतो. नागपूर आणि पुणे नव्हे 800-900 किलोमीटर अंतर असेल पण माझ्या दृष्टीने मला ते अंतर नाही. मी याचा अर्थ मी गुरूंबद्दल बोलतो आहे, माझ्या व्यक्तीबद्दल बोलत नाही. त्या अर्थाने मी स्मर्तृगामी आहे. तुम्ही स्मरण केल्याबरोबर मी तुमच्या हृदयात अवतीर्ण होतो. मी होतो याचा अर्थ गुरु परंपरेच्या प्रभावामुळं परमात्म तत्वच तुमच्या अंतःकरणात येत. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये जे स्वामीजींचं चरित्र गेले 2-3 दिवस मी सांगतो आहे त्याचा अतिशय महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांचे परस्पर संबंध. स्वामी स्वरूपानंदांकडे जाण्यापूर्वीपर्यंत स्वामी माधवनाथांना आपल्याला गुरूंची आवश्यकता नाही असं वाटत होत, पण कधी कधी विकर्षण हे आकर्षणच असतं. आकर्षण हे आकर्षण तर असतंच, पण विकर्षण हे अधिक आकर्षण असतं. त्यामुळं जेव्हा जेव्हा तशी संधी मिळेल तेव्हा कोणी जर सत्पुरुष भेटले तर आपल्याला गुरूंची आवश्यकता नाही असं समजणारे स्वामीजी त्यांच्याकडे अनुग्रह मागत असत, असा त्यांनी गोडबोले महाराजांना माझ्यावर कृपा करा मला काही सांगा. गुळवणी महाराजांना देखील माझ्यावर कृपा अनुग्रह करा असं मागितलेलं होतं. त्यांचा सर्वसाधारण भाव मात्र आपल्याला दासबोध, ज्ञानेश्वरी, समर्थ, ज्ञानदेव हे आपले सद्गुरू असा होता. स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर ते स्वरूपानंदांच्या दर्शनाने अत्यंत प्रभावित झाले. दर्शनेसी प्रशस्ती पुण्यपुरुष, त्यांचं दर्शन झाल्याबरोबर हा पुण्यपुरुष आहे आणि तशा प्रकारे पुण्यपुरुष ओळखण्यासाठी जी तरलता लागते, जी चिंतन क्षमता लागते, जी साधना लागते, साधनेने जे शांती समाधान मिळवायचं असतं ते त्यांनी प्रयत्नांनी मिळवलेलं होतं. त्यामुळे स्वरूपानंदांची आणि त्यांची प्रथम भेट झाली तेव्हा ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील, ज्या ज्ञानेश्वरीवर आपण जीवापाड प्रेम केलं त्या ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आपल्या समोर आहेत अशा भावाने त्यांनी स्वरूपानंदांना पाहिले. ज्ञानेश्वरी जगणारे संत त्यांना स्वरूपानंदांच्या रूपाने दिसले. आपल्या स्वतःबद्दल त्यांना खात्री होती, आपल्या समाधानाबद्दल त्यांना खात्री होती, पण आपल्या स्वतःला ते स्वरूपानंदांना पाहिल्यावर जणू विसरून गेले. आपल्या स्वतःच्या ज्ञानाला, आपल्या भक्तीच्या समाधानालाही ते विसरून गेले. स्वरूपानंदांना पाहिल्यानंतर प्रथम दर्शनी स्वरूपानंद त्यांना प्रति ज्ञानेश्वर भासले. इतकी शांत, किरकिरीत शांत अशी मूर्ती त्या भल्या मोठ्या पलंगावर ताठ बसलेली आहे आणि चंद्र बिंबवणे धारा निघता नवती गोचरा, एकसरे चकोरा निघती दोंडे, अशा प्रकारे त्यांच्या नेत्रांमधून अमृताचा वर्षा होतो आहे असं त्यांना वाटायला लागलं. स्वरूपानंदांच्या नुसत्या असण्यामध्ये अवतीभवतीची जी खोली आणि वातावरणाची जागा होती ती सगळी अतिशय पवित्र, शुभ आणि शांतीपूर्ण अशी त्यांना वाटली. स्वरूपानंदांनी त्यांना स्वरूपानंदांच्या खोलीत गेल्याबरोबर ते काही कल्पना करून गेलेले होते, पण त्यांना धक्का बसला की ते खोलीत आत गेले तेव्हा स्वरूपानंदांचे हात प्रथम जोडलेले होते. यांनी नमस्कार नंतर केला. स्वरूपानंदांच्या जवळ बसल्यानंतर त्यांनी स्वतःची थोडक्यात ओळख करून दिली. आणि स्वरूपानंदांनी त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला आणि कुठलेही पानं उघडून वाचा असं म्हणाले. तेव्हा उभे आल्या ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेशी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय. माझ्या भक्तांना जो गीतेची भेट घडून आणतो तो देहापाठी मजसी एकची होय. त्याचा देह नावाचा वेगळा पण तो माझ्याशी एकरूप झालेला. या लागी सुमनु आणि शुद्धमती अनिंदको अनन्य गती पैदा कौप्यही परी तयाप्रती चाळवीचे सुखे. असा जो माझ्या भक्तांना गीता वर्णन करून सांगतो तो एकरूपही असतो आणि सुमनु शुद्धमती अनिंदको अनन्य गती असा भक्त जेव्हा मिळेल तेव्हा ही गुप्त गोष्ट का होईना पण त्याच्यापाशी सुखानी बोलावीशी वाटते. तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचवणी आणिक नाही. प्रस्तुत या गुणांनी युक्त तुमच्या खेरीस दुसरं कोणीही नाही. म्हणून निभुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. म्हणून ही गुप्त गोष्ट पण तुमच्यापाशी गुप्त ठेवू नये. गुप्त ठेवण्याचं काही कारण नाहीये. अशा चार ओव्या वाचल्यावर स्वामीजी म्हणाले की आता पुरे. बाळासाहेबांना असं वाटलं की आपलं सर्व जीवन या चार ओव्यांमध्ये स्वरूपानंदांनी ते खूप भारावून गेले. स्वरूपानंदांनी त्यांना आणि सरला त्यांना प्रसाद दिला. पलंगावर डोकं ठेवून दोघांनी नमस्कार केला दुरून त्यांना. ते आपल्या खोलीवर परत गेले. स्वरूपानंदांचा त्यांना निरोप आला की बाळासाहेबांना म्हणाव की आज त्यांनी प्रवचन करायचं आहे आणि अवतीभोवती असलेली मंडळी त्यांनी प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून बोलून घेतली. आणि स्वरूपानंदांच्या राहत्या खोलीमध्ये पलंगापाशी तक्क्याला टेकून ते बसलेले होते आणि त्या खोलीच्या दाराच्या पलीकडं ओसरीवर स्वामी माधवनाथ बाळासाहेबांचं आसन घातलं गेलं आणि समोर श्रोतृवर्ग एक 5-25 श्रोते तिथं होते. त्यांच्यासमोर बाळासाहेबांचं 9व्या अध्यायातल्या महात्मानस तुमाम पार्थ दैवीं प्रकृती माश्रिताना भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम या श्लोकावर प्रवचन झालं. प्रवचन चालू असताना स्वरूपानंद सेवे करायला असं म्हणाले की बाळासाहेब बघा आपली बाजू कशी एखाद्या बॅरिस्टर सारखी मांडताय. प्रवचन झाल्यावर त्यांनी असे उद्गार काढले मला असं वाटतं बाळासाहेब भेटले आता माझं काम झालं. त्यांनी देसाईंचे चिरंजीव विजयराम त्यांच्याबरोबर निरोप पाठवला. बाळासाहेबांना सांगा की तुम्ही ज्ञानेश्वरीवर फार रसाळ प्रवचन करता. दुसऱ्या दिवशी त्यांना स्वरूपानंदांनी बोलवून अनुग्रह दिला उभयतांना. तो दिवस होता कार्तिक शुद्ध दशमी. तारीख होती 19 ऑक्टोबर 1968. लगेच सकाळी त्यांच्याबरोबर आलेल्या मंडळींनी स्वरूपानंदांचं तर आता दर्शन झालं त्यामुळं आता इथं अवतीभोवती काय काय पाहायला मिळेल. कनकादित्याचं मंदिर आहे, पूर्णगड बीच आहे. अशा प्रकारे यादी करायला सुरुवात केली. गणपतीपुळं आहे, आपण फिरू. रात्रीची आपली एसटी आहे आणि इथून आता बाहेर पडू आणि सगळीकडे ठिकाणं पाहून पुण्याला रात्री परत जाऊ. तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की आता इथून मी कुठं जायचं नाही. तुम्ही मला एसटीची वेळ सांगा, त्या वेळेमध्ये मी स्टँडवर हजर राहीन. आणि बाकीची सगळी मंडळी फिरायला भ्रमंतीला बाहेर पडली. स्वरूपानंदांना याचं खूप कौतुक होतं. पावसला आल्यानंतर त्यांच्या अनुभवात ही पहिली व्यक्ती होती आणि शेवटची होती की तिथं आल्यानंतर आणि कुठेही फिरण्याची त्याला इच्छा झाली नाही. आता स्वरूपानंदांच्या चरणांशीच बसावं. मी अशी एक गोष्ट वाचली की तिबेटमध्ये एका साधूकडं एक लांबून वाटसरू आला. तो चीनमधून आलेला होता. त्याला त्यांनी विचारलं की पेकिंगमध्ये तांदुळाचा भाव काय आहे, आता सध्या कसं चाललेलं आहे. तर तो म्हणाला, मी पेकिंगमध्ये तांदुळाचा काय भाव आहे हे तुम्हाला सांगायला इथं थोडाच आलोय. इथला तांदुळाचा भाव विसरण्यासाठी मी आलोय. तेव्हा ते म्हणाले की तू पहिला निघालास, नाहीतर पेकिंगमध्ये इतकं आहे, बीजिंगमध्ये इतकं आहे, यावेळेला इतकं उत्पादन झालंय, याचं शॉर्टेज आहे असं सांगणारेच सगळे भेटतात. सगळे गप्पा गोष्टी करायला लगेच प्रवृत्त होतात. तू एकटाच असा आहेस की मी विचारलं तरी देखील तू म्हणतोस की तू आत्मज्ञानाकरता आलायस. तसं बाळासाहेब एकटे गेले आणि इथून कुठेही गेले नाहीत असं स्वरूपानंद सर्व लोकांना मोठ्या कौतुकाने त्यांच्या जीवनभर सांगत राहिले. 74 साली त्यांनी ते भेटले. पुण्यात आल्यावर पावसमधून बाळासाहेबांना मी कालच सांगितलं की त्यांची साधना कशी बदलली, त्यांचं चिंतन कसं बदललं, त्यांचं सगळं जीवन स्वरूपानंदमय असं झालं. ते विचार करू लागले की स्वरूपानंद इतके मोठे संत झाले कसे झाले, त्यांचे कोणते गुण आहेत, ते पाहतात कसे, ते चालतात कसे, ते वाचतात कसे, ते विचार कसे करतात, ते अनुसंधान कसे ठेवत असतील, ते ध्यान कसे करत असतील, ध्यानामध्ये किती निर्धाराने विचारांना अडवत असतील अथवा विचाराकडे साक्षित्वाने पाहत असतील, ते भक्ती कशी करत असतील. येई रघुमाईच्या वरा हात देई या पामरा, बुडालो मी भवसागरी धाव पाव गा लवकरी, असं म्हणणारे स्वरूपानंद किती व्याकुळ होत असतील असं विचार बाळासाहेब करू लागले. त्यांच्या निरूपणामध्ये देखील स्वरूपानंदांच्या गोष्टी जास्त यायला लागल्या. स्वरूपानंदांच्या ग्रंथांचं ते वेगाने वाचन करू लागले, त्याचं चिंतन करू लागले, त्याचे दाखले त्यांच्या निरूपणात यायला सुरुवात झाली. श्रोत्यांपाशी ते सद्गुरूंची स्तुती करायला लागले. कित्येक श्रोत्यांना पावसला जायला त्यांनी प्रवृत्त केलं. त्यांच्याबरोबर ते पत्र देत असत, त्यांना पावसला जाऊन अनुग्रह मिळत असे. एकूण स्वरूपानंदांच्या ग्रंथांचं वाचन चिंतन श्रवणासारखं त्यांनी केलं. त्यांना प्रत्यक्ष श्रवण नव्हतं, पण श्रवण पाठोपाठ कीर्तन म्हणजे स्वरूपानंदांच्याच गुणांचं स्तुतीस्तवन, विष्णोहो स्मरण म्हणजे स्वरूपानंदांना सतत आठवणं, आणि पादसेवन म्हणजे खरं ध्यान. ते नियमित ध्यानाला बसतच होते, पण आता कितीही म्हटलं तरी मार्गदर्शनात खेरीज केलेली जी साधनं असते त्या साधनेमध्ये एक सेल्फ डाऊट राहतोच. आपण करतोय ते बरोबर आहे की नाही ही शंका पिच्छापूर्वक नाही. व्यक्तीला कोणाच्या तरी दिलाशाची आवश्यकता असते, तुझं बरोबर चाललंय याची आवश्यकता असते. जसं असं या लहान मुलींनी काही अक्षर काढावीत आणि तिला जरी माहीत असली ही बरोबर आहेत, तरी आईला दाखवण्यात तिला जी मजा वाटते आणि आईनी सांगावं की बाळ छान, आणि मग जे समाधान वाटतं ते समाधान आपण कितीही मोठे झालो तरी ते तसंच वाटत राहतं. कोणीतरी एखाद्या व्यक्तीने आपल्याला बरोबर चाललंय म्हणावं. बाळासाहेबांच्या बाबत आता त्या गोष्टीची सोय निर्माण झालेली होती. अनुग्रहानंतर पहिली गुरु पौर्णिमा 1969 साली त्यांनी पुण्यामध्ये साजरी केली स्वरूपानंदांची, आणि गुरुदक्षिणा म्हणून जी रक्कम जमा झालेली होती ती पावसला मनी ऑर्डर करून पाठवली. गुरुदक्षिणा पोचल्याचं स्वरूपानंदांचं पत्र त्यांना मिळालं. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे. अशा प्रकारचं पादसेवन आणि सद्गुरु पाय सेवन म्हणजे ध्यान. मार्ग होये परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्व पक्ष आत्मा ठाईंचा अलक्ष लक्ष देना त्या आत्म्याचं अनुसंधान ठेवणं तो ध्यानाने पायी ठाई पाडणं म्हणजे पादसेवन. आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारं जे पूजनाचं तंत्र आहे ते पूजनाचं तंत्र म्हणजे अर्चन, तेही सुरू झालं. स्वरूपानंदांची भली मोठी तस्वीर, तिची पूजा. आणि आता एक गुरु हाच आपला देव अशा भावनेनी त्यांच्यामध्येच ज्ञानेश्वर आले, त्यांच्यामध्येच समर्थ आले, त्यांच्यामध्येच रामचंद्र आले अशा भावाने त्यांची गुरु भक्ती सुरू झाली. ऑक्टोबर 1969 साली 10-12 लोकांना घेऊन म्हणजे 29 ऑक्टोबर 1968 ते गेले ते. त्याच्यानंतर या दरम्यान मात्र या एक वर्षात ते 5-6 वेळेला पावसाला जाऊन आले. पण ऑक्टोबर 1969 साली ते गेले तेव्हा बरोबर 10-12 मंडळी होती, आणि 10-12 मंडळींना स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह झाला. या मंडळींना एकेकाला बोलवून स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला, आणि या अनुग्रहाच्या वेळेला बाजूला बसून ते सगळं पाहण्याची परवानगी बाळासाहेबांना मिळाली. त्यामुळे स्वरूपानंद देत असलेले अनुग्रह पाठोपाठ इतक्या वेळेला त्यांनी तिथं अतिशय जवळून पाहिले. अनुग्रह घेतल्यानंतर परत जर संधी मिळाली, अनुग्रह चाललेले आहेत अशा वेळेला तिथं पूर्वी ज्यांना अनुग्रह झालेला आहे अशा मंडळींनी जर विचारलं तर मी आत बसू देतो, ज्याला अनुग्रह झालेला नाही त्याला नाही मी परवानगी देतो. ते अशा करतात की ती गोष्ट दुसऱ्यांदा पाहणं आणि काही अंतर गेल्यावर परत एकदा पाहणं असं जरूर करावं. बाळासाहेबांना एका वर्षातच आणि ते एकाच याच्यात जवळपास 10-12 अनुग्रह लगेच पाहायला मिळाले एका पाठोपाठ एक. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी निरूपणाला त्यावर्षी 12 वर्ष पूर्ण होत होती. घरी जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला होता त्याच्या तपपूर्ती सोहळ्याची योजना सगळ्यांनी मिळून आखरी बाळासाहेबांना दाखवली. तपपूर्ती म्हणजे खरं 70 साली म्हणजे 13 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी हा उपक्रम केला. त्याच्याकरता त्यांनी स्वरूपानंदांना पत्र पाठवून कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगितली आणि आशीर्वाद मागितले. स्वरूपानंदांकडून त्यांना आशीर्वाद आले. म्हणवनी मी होवोनी माते सेवणे आहे आई ते ते करी हाता येते ज्ञाने येणे. अशा प्रकारची उभी स्वरूपानंदांनी आशीर्वाद पत्रामध्ये पाठवली. म्हणजे मीच होऊन म्हणजे परमात्माच आपण या भावाने म्हणून मी होऊन माते सेवणे आहे आई ते माझी सेवा करावी ते करी हाता येते ज्ञाने येणे. ही सेवा या सोहम भावानी प्राप्त होणाऱ्या ज्ञानामुळे करता येते. हा कार्यक्रम 8 दिवस चाललेला होता. त्या कार्यक्रमाला वृत्तपत्रातही तेव्हा प्रसिद्धी पुण्यात मिळाली. नासकरंदीकरांनी त्याच्यावर एक या उपक्रमासंबंधी लेखी पेपरमध्ये लिहिलेला होता. एक गृहस्थ माऊलींच्या समाधीस्थानी दर्शनाला गेलेले असताना माऊलींच्या समाधीतून हुंकार ऐकू आल्यासारखं त्याला वाटलं. त्यांनी नासतरंदीकरांचा लेख वाचलेला होता आणि त्या हुंकाराचा त्याला त्यावेळेला असा अर्थ वाटला की ज्या ठिकाणी 12 वर्ष ज्ञानेश्वरी चालू आहे त्या ठिकाणी मी हे देतो ते त्यांना नेऊन देईल, अशा प्रकारे काही भास त्यांना झाला. डोकं वर केलं समाधीस्थानी दर्शन घेऊन त्यांना पुजाऱ्याने तत्परतेने एक श्रीफल त्यांना दिलं. तो श्रीफल आणि हार त्यांनी संध्याकाळी दुकानात स्वामीजींना आणून दिला. सत्यदेवानंद दुपारी घरी येऊन गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद दिला. या तपपूर्ती कार्यक्रमासाठी म्हणून अशा प्रकारे पावसून आशीर्वाद आले. एका माहीत नसलेल्या व्यक्तीनी त्यांना नारळ आणि हार समाधीवरचा आणून दिला. स्वतः स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी येऊन त्यांना आळंदीचा प्रसाद देखील दिला. 28 जूनला सांगता समारंभ झाला या कार्यक्रमाचा. त्या दिवशी त्यांनी सततम कीर्तयन तोमा यतंतश्च दृढ व्रता नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते या भगवद्गीतेच्या श्लोकावर प्रवचन केलं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरूनही उठविली यमलोकींची कुंडली राहाटी आधवी यमू म्हणे कवणाते यमावे दमू म्हणे कवणाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही औषधाला देखील दोष नाही ऐसे माझे हे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. याच्यावर मोठं भारदार निरूपण बाळासाहेबांनी केलं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यात आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या येणार होत्या, त्या दर्शनात देखील ते गेले. त्यांच्या शाळेतल्या एका गुरुजींनी हा नासतरंदीकरांचा लेख वाचून त्यांचं येऊन अभिनंदन आणि कौतुक देखील केलं. कोंकण मधले गुरुजी नोव्हेंबर 1970 मध्ये 5-7 साधकांना घेऊन ते पावसला गेले. तेव्हा स्वामी स्वरूपानंदांनी जवळ असणारी ज्ञानेश्वरी घेतली आणि ती उघडून 5व्या अध्यायातला युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आत्मवती नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण कर्मसंगेन काय फले सत्तो निबध्यते. तर हा श्लोक आहे, या श्लोकाचे पहिला चरण फक्त उच्चारला. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आत्मवती नैष्ठिकीम असं स्वरूपानंद म्हणाले आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याच्यावरच्या वाचल्या. तरी आत्मयोगे आधीला जो कर्मफळाशी भेटला तो खर विघोही बनिला शांती जगी. आणि त्यांनी त्या ओळीचा अर्थ सांगितला. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते असं स्वरूपानंद म्हणाले. आणि पुढे असं म्हणाले की बाळासाहेब तुम्ही शांत झालेले आहात, लोकांनाही असंच शांत व्हायला शिकवा. सद्गुरूंची प्रसन्नता अशा प्रकारे 2 वर्षातच त्यांना मिळाली. सद्गुरूंचा अशा प्रकारचा विश्वास 2-1 वर्षातच त्यांनी मिळवला. त्यांची जी साधनेत स्थिती होती ती स्थिती पहिल्यापासून स्वरूपानंद जाणत होते, पण आता ते त्यांच्या तोंडावर त्याच्याबद्दल स्तुती करायला लागले, त्याच्यातून ते सुचवायला लागले की तुम्ही जे काम करता आहात तसंच काम करायला लोकांना शिकवा. मला असं वाटतं की माझी वेळ झाली, 10:30 होती ना आपली वेळ, आणि हा विषय संध्याकाळीही चालू राहणार आहे. तुमचे चेहरे पाहून मला वाटतं की अजून एखादा तुम्हाला प्रसंग सांगा. त्याच महिन्यामध्ये त्याच साली नोव्हेंबर नंतर लगेच पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये ते दादासाहेब लातूरला घेऊन पावसला गेले. दादासाहेब लातूर त्यांना असं म्हणाले की तुम्ही येत असाल तरच तुमच्याबरोबर मी येतो असं असल्यामुळं लगेच पुढच्या महिन्यात बाळासाहेब लातूरला घेऊन पावसला गेले. कार्तिक वद्य त्रयोदशी चा दिवस होता, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याचा तो दिवस. स्वामी स्वरूपानंद प्रसन्नपणाने आपल्या खोलीमध्ये बसलेले होते. दादासाहेब नातूंना अनुग्रह झाला आणि स्वामीजी बाळासाहेबांना असं म्हणाले की आज ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, तो पुण्य पावन दिवस, आजच्या या पावन दिवशी मी आपल्याला काय देऊ असं स्वरूपानंद बाळासाहेबांना म्हणाले. बाळासाहेब अतिशय नम्रतेने त्यांना असं म्हणाले की आपण देणारे श्रीमंत आहात, आपल्याकडं माला देण्यासाठी उदंड आहे, पण ते घेण्याची आणि टिकवण्याची पात्रता मला द्या आणि मग आपल्याला जे काही द्यायचं असेल ते आपण मला द्या. या त्यांच्या मृदू आणि नम्र बोलण्यामुळे स्वरूपानंद प्रसन्न झाले. त्यांनी आपला स्वतःचाच अभंगाचा संजीवनी गाथा ग्रंथ उघडला. आहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. हा अभंग त्यांनी पूर्ण वाचला आणि बाळासाहेबांना सांगितलं की त्या पुस्तकावर लिहा, कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी असं लिहायला सांगितलं आणि मग ते अभंगांचं पुस्तक बोलवत त्यांनी बाळासाहेबांकडून हातातून घेतलं आणि त्याच्यावर आशीर्वाद स्वामी स्वरूपानंद अशी स्वतःची सही करून ते बाळासाहेबांना परत दिलं. तसंच खडीसाखरेच्या 4-5 पुऱ्या त्यांनी बाळासाहेबांकडे दिल्या आणि म्हणाले की पुण्यात तुम्हाला योग्य वाटेल अशा व्यक्तींना स्वामींचा प्रसाद म्हणून या पुढ्या द्यायला हरकत नाही. 1971 मार्च मध्ये ते परत स्वरूपानंदांकडे गेले, म्हणजे लगेच 3 महिन्यात, ही डिसेंबरची गोष्ट, मार्च मध्ये ते परत गेले. तेव्हा आबासाहेब पटवर्धन त्यांच्याबरोबर होते, म्हणजे मुंबईच्या शास्त्रीय हॉलचे मालक, स्वतः संन्यासी होते. गडगंज श्रीमंती, पण ती सगळी श्रीमंती वेद कार्याच्या प्रचाराकरता म्हणून त्यांनी दान केली. असे त्यागी, तपस्वी, संन्यासी असे आबासाहेब पटवर्धन आणि स्वामीजी असे दोघं मिळून स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेले. त्यावेळेला तिथं काय झालं हे मी तुम्हाला संध्याकाळी सांगितलं. ब्रेक नाही, पुढचा एपिसोड बरा. पण मला तुमच्या पुढे स्वामीजींचं चरित्र नुसत्या घटना नव्हे, त्याच्या घटनांच्या आत असणारं स्वामीजींचं चरित्र सांगायचं होतं. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूंच स्तवन करण्याचं भाग्य मला मिळालं. आज श्रीवर्धनचे गुरुस्तवन केलं ते खरंच अतिशय उत्तम केलं. मला ते सगळे दिवस आठवले. आपण फोनवर बोलत होतो तेव्हा तो परदेशामध्ये होता. मी श्रीवर्धनला पाहिलेलंही नव्हतं. श्यामाताईंच्या घरी त्याचा फोन आला. निर्मला ते म्हणाले की माझा मुलगा तुमच्याशी बोलतोय आणि काय, पण आम्ही खूप जवळ आलो खरी. नंतर त्यांनी अनुग्रह घेतला जान्हवी तो, आणि हे प्रातिनिधिक गुरुस्तवन असल्यामुळं तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांनी आपले भाव व्यक्त केले. तुझे जसे भाव आहेत तसे इथं असणाऱ्या सर्वांचे भाव आहेत हे मला अगदी माहिती आहे. हे भाव असेच हृदयामध्ये जपून ठेवा. या भावाला अनुसरूनच साधना करा. उघडा नेत्रे पहा चरित्रे इतिहासही तो वाचा, असं स्वरूपानंद म्हणतात. संभवेल का विनाश कोणा प्रामाणिक जीवाचा. परमार्थाच्या इतिहासात हे घडलेलं नाहीये. परमार्थाच्या इतिहासामध्ये जो प्रामाणिक सात्विक प्रेमपूर्वक भावानी साधना करतो त्याची साधना अपुरी राहिली असं परमार्थाच्या इतिहासात कधी झालं नाही. आपण तशा प्रकारे साधना करणं हे मात्र महत्वाचं आहे. तुमच्या बरोबर मी आहेच. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 Thank you.